स्तोत्र संहिता अध्याय 71। हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे, मला कधी लज्जित होऊ देऊ नको। तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर। माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर। मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो। माझे संरक्षण करण्याचे तू ठरविले आहेस, कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस। हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर। अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर। कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस। माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस। जन्मापासून तूच माझा आधार आहेस। मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस। मी तुझी स्तुती निरंतर करीन। पुष्कळ लोकास मी आश्चर्याचा विषय झालो आहे, तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस। माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो, त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत। उतारवयात माझा त्याग करू नको। माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नको। कारण माझे वैरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जीवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करीतात। ते म्हणतात, देवाने ह्याला सोडिले आहे, ह्याच्या पाठीस लागा, ह्याला धरा, कारण ह्याला सोडविणारा कोणी नाही। हे देवा, माझ्यापासून दूर असू नको। हे माझ्या देवा, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर। माझ्या जीवाला अपाय करणारे लज्जित होऊन नष्ट होवोत। माझे अनिष्ट करू पाहणारे निंदेने व अप्रतिष्ठेने व्याप्त होवोत। मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन। माझे मुख तुझ्या न्यायपरायणतेचे आणि तू सिद्ध केलेल्या तारणाच्या कृत्यांचे दिवसभर वर्णन करील। त्यांची संख्या मला कळत नाही। प्रभू परमेश्वराच्या महत्कृत्यांचे मी वर्णन करीत येईन। तुझ्या, केवळ तुझ्याच नीतिमत्वाचे मी निवेदन करीन। हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत। मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वास तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा मला सोडू नको। हे देवा, तुझे नीतिमत्व गगनापर्यंत पोहोचले आहे। हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत, तुझ्यासारखा कोण आहे? तू मला अनेक भारी संकटे भोगावयास लाविली, तरी तू माझे पुनरुज्जीवन करीशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील। तू माझे महत्व वाढीव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर। मी तर सतारीवर तुझे स्तुतिस्तोत्र गाईन। हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन। हे इस्रायलाचा पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्तोत्रे गाईन। मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील। माझी जीभही दिवसभर तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील, कारण माझे वाईट करू पाहणारे लज्जित व फजित झाले आहेत।